इथे स्वामीजींच्या प्रवचनासाठी जमणार आहोत. आज आपण इथे जमलो आहोत ते समारोपाच्या कार्यक्रमासाठी. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल. आपण सर्वजण मिळून केंद्रातल्या आपल्या नेहमीच्या तिन्ही प्रार्थना म्हणणार आहोत. केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानंद सद्गुरुं पावनं परमं शांतं पावसेवासिनं भजे सोहं सिद्धि सुसंपन्नो नाद संधान संस्थितः वीतरागो विशेषस्य श्रीगुरुः पातु मां भवेत् ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लवमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्ण सततम् पूर्णत्वमासादितम् वन्दे त्वां मुकरन्दनाथ यतिनं सक्षस्वदीनाङ्कितम् 1984 साली स्वांत सुखाय या भावाने पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी आपल्या राहत्या घरात ज्ञानेश्वरीच्या ज्ञानयज्ञाला प्रारंभ केला आणि या अव्याहत चाललेल्या ज्ञानयज्ञामध्ये त्यांच्या स्वतःच्या विवाहापासून ते मुलांच्या बालपणापर्यंत कुठल्याही प्रापंचिक अडचणींचा अडथळा त्यांनी कधीही येऊ दिला नाही. 1998 साली श्रोत्यांची संख्या इतकी वाढली की अपुरी जागा हाच एकमेव प्रश्न उपस्थित झाला. परंतु स्वामीजींच्या कृपेने हा प्रश्न देखील अगदी सहजगत्या सुटला. माननीय ऍडव्होकेट श्री दत्तात्रय राहाळकर आणि माननीय प्राचार्य श्री सुरेश राहाळकर या बंधुद्वयांनी मोठ्या आनंदाने या मंदिराचा सभामंडप प्रवचनासाठी उपलब्ध करून दिला. आणि मग सेवी तो हा रस वाटी तो आणिका या तळमळीपोटी 1998 सालापासून आज डिसेंबर 2012 पर्यंत स्वामीजींच्या मधुर वाणीतून या प्रवचनांचा लाभ आपल्याला झाला. 14 वर्ष स्वामीजींनी ही सेवा सद्गुरु चरणी समर्पित केली. मध्यंतरी मंदिराच्या दुरुस्तीसाठी फक्त एक वर्षभर आपण पुणे विद्यार्थी गृह इथे प्रवचनासाठी जमत होतो. दुरुस्तीनंतर परत इथे प्रवचन करण्याचा आग्रह राहाळकर बंधूंनी स्वामीजींना केला आणि मग परत या ठिकाणी प्रवचन पुन्हा एकदा सुरू झाली. मागच्या बुधवारी स्वामीजी म्हणले त्याप्रमाणे या वास्तूचे आपल्या सर्वांचेच ऋणानुबंध आहेत आणि ते पुढेही तसेच कायम राहणार आहेत. आज या समारोपाच्या कार्यक्रमाचं प्रयोजन इतकंच आहे की राहाळकर राम मंदिर या वास्तूचा आपण आनंदाने निरोप घेणार आहोत. रामरायांना आपल्या हृदयात आसनस्थ करूनच स्वामीजी ही प्रवचनं इथून पुढे गणेशपुरम इथे करणार आहेत. मोठ्या स्वामीजींचं मला आठवतंय की रोजच्या केंद्रात एका ठराविक ठिकाणी बसणारा एखादा साधक एखाद्या दिवशी त्या ठिकाणी दिसला नाही तर केंद्र सुरू असतानाच स्वामीजी खुणेने विचारायचे की तो कुठे आहे म्हणून. आज असं वाटलं की पुढच्या महिन्याच्या पहिल्या बुधवारी न जाणू चुकून रामरायांना त्यांचा हा लाडका भक्त प्रवचनाच्या आसनावर नाही दिसला तर ते त्याबद्दल विचारणा करतील आणि म्हणून हा आजचा कार्यक्रम ट्रान्सफरसाठी त्यांच्या पायी निवेदन मांडण्याचा. गोंदवलेकर महाराज जेव्हा नेमिषारण्यात जायला निघाले तेव्हा महाराजांच्या विरहाच्या कल्पनेने देखील थोरल्या रामाच्या डोळ्यातून अश्रू पाघरायला लागले. आज निरोपाचं कारण जरी वेगळं असलं तरी स्वामीजींच्या विरहाचं दुःख रामरायांना होणारच. निरोप समारंभ ही नेहमीच अवघड वाटणारी गोष्ट असते पण माहेरी आलेली लेक जशी तिच्या स्वतःच्या घरी जाते तेव्हा तिच्या आईच्या एका डोळ्यात आसू असतात आणि दुसऱ्या डोळ्यात मात्र हसू असतं कारण ती आपल्या घरी जाणार असते. ती आपल्या लेकीची आनंदाने ओटी भरते आणि तिची पाठवणी करते. आज आपणही रामरायांचे आशीर्वाद आपल्या उंजळीत भरभरून मागून घेऊयात. आज मला प्रकर्षाने आठवण येते ती पूजनीय मधुराताईंची कारण गेल्या बुधवारी प्रवचन संपल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे रामचंद्रांना नमस्कार केला आणि म्हणाल्या आता इथली प्रवचन दुसऱ्या ठिकाणी जाणार मग कधी परत एकदा इथे येणं होणार कोण जाणे. आज जरी ते इथे उपस्थित राहू शकल्या नसल्या तरी आपण सर्वजण त्यांच्या वतीने रामरायाला मनोमन दंडवत घालूया आणि आता आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. या कार्यक्रमात आज आपण प्रथम माननीय वकील साहेब श्री दत्तात्रय राहाळकर यांचं मनोगत ऐकणार आहोत. वकील साहेब या मंदिराची आणि इथे होणाऱ्या कार्यक्रमांची व्यवस्था अगदी चोख पार पाडत असतात. मंदिराच्या बांधकामाबाबत असो किंवा स्वामीजींच्या आसनासंदर्भात ते अधिकाधिक सौंदर्यपूर्ण कसं होईल यावर त्यांचा कटाक्ष असतो. आपण आता त्यांच्याजून मनोगत ऐकूया.
पूज्य स्वामीजी आणि छोटे बंधूंनो, आज एका अप्रिय पण न टाळता येणार समारंभाला उपस्थित राहण्याची वेळ आलेली आहे. अप्रिय असाकरता की गेले 14-15 वर्ष ते प्रवचन इथे चालू आहे आणि आता ते इथून बंद होणार आहे. ही गोष्ट काही मनाला फारशी पटली नाहीये पण ती टाळता येणार नाही म्हणून ते न टाळता येणार म्हणजे अप्रिय गोष्ट आहे. एक 10-15 दिवसापूर्वी स्वामींचा फोन आला होता की आम्हाला भेटायला येते रात्री 8 वेळ सोयीस्कर हो म्हणून सांगितलं पण नेमकं त्यावेळेला त्याच्या थोडा वेळ आधी माझी 10 दुखा लागलं म्हणून डॉक्टरांकडे जायला लागलो. स्वामींची माझी काही गाठ पडली नाही. माझी पत्नी मला म्हणजे गो तुम्ही स्वामींना या म्हणून सांगितलं तुम्ही स्वतः नव्हतात नाही तर माझा काही इलाज नव्हता. मला जर ते मला लक्षात लागलं त्याच्यानंतर तिने मला धक्कादायक बातमी दिली व स्वामींची आपल्याला प्रवचन बंद होणार आहे. मला जरा धक्काच बसला व काय झालं दुखवूक लागली म्हणाला किंवा म्हटलं आपण आता स्वामींना विचारलं पाहिजे. मी गेल्या बुधवारी स्वामींना विचारलं बो आमच्याहून काही गैरसोय झाली का काही उपद्रव झाला का. स्वामी म्हणले तसं काही नाही फक्त काही कारण आहेत त्या कारणांकरता आम्हाला इथून बंद करावं. त्यातलं एक कारण त्यांनी सांगितलं की लांबून लांबून श्रोते येतात त्यांना इथे वाहन लावता येत नाहीत वगैरे हे एक कारण झालं. दुसरं कारण ही जागा लहान पडते हे कारण होतं. बाकी स्वामीजी तर त्यांना जास्त ठिकाणी प्रवचन करता येत नाही अशी 3 कारणं सांगितली. हे जेव्हा जाहीर झालं त्यावेळी काही श्रोते आमच्याकडे आले ते म्हणजे आमचं काय आता लांबून येणारे श्रोते आहेत त्यांना ध्यान मंदिर काय हे काय वाहनावर येतात त्यांना काय फारसा फरक पडत नाही पण या भागात चालणारे जे श्रोते आहेत वयस्कर आहेत महिला आहेत त्यांना काही रोज त्या ध्यान मंदिरात जाता येणार नाही ते म्हटलं आता आमची प्रवचन बंद होणार त्यांचं हे कारण स्वामींच्या कानावर म्हणण्याकरता मी उभा आहे. हे जे लांबचे श्रोते आहेत त्यांनी स्वामीने हिशेब केला आहे का त्यामुळे तिथल्या लोकांवर अन्याय होतोय असं मला वाटतं. म्हणून पुन्हा मी स्वामींना पुन्हा विनंती करतो की त्याने याचा विचार करावा. आज गेले 15 वर्ष स्वामींच्या इथे ज्ञानयज्ञ चालू आहे गीता ज्ञानेश्वरी याच्यावर. गीता हे संस्कृतमध्ये मनाचे श्लोक आहे असं म्हटलं तर काही वावग होणार नाही पण ते मनाला उद्देशूनच लिहिलेली आहे. गीतेमध्ये योगी आणि चितप्रज्ञ यांच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपल्याला चांगली शिकवण देतात की दिवसभरात आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी मनाला अनुकूल होतात, अनेक गोष्टी मनाला प्रतिकूल होतात, त्यामुळे आपल्या मनाला हेलकाव्या येतात, त्या हेलकाव्याने आपल्या मनाचे चितंबन येतात, तब्येता ढवळ न येणं हा गीतेचा मुख्य उद्देश आहे. काही वेळा ते हेलकावे लहान असतात, काही वेळा मोठ्या असतात, समुद्रावरचे काही तरंग येतात आणि काही सुनामी लाटा येतात. तर हे आलं तरी मनाची शांती तब्येता स्थिरता ढवळू देणं हा गीतेचा उद्देश आहे. मुलगी जेव्हा बाहेरून सासरी जाते तेव्हा आई वडिलांना मुलीलाही दुखवत असतं, त्याच्या तिच्या भल्या करता असतं. तसं जमिनी परवा गेल्या बुधवारी जेव्हा मी स्वामींशी बोललो त्या जमिनी माशाचं उदाहरण दिलं. लहान माणसा असतो तो एका डबक्यात असतो, तो मोठा झाला की आणखी मोठ्या डबक्यात जातो, शेवटी तो समुद्रात जातो. तसं म्हणले आमच्या सुरुवात कोणत्या सुविधा होते, स्रोते कमी होते, म्हणून आम्ही या मंदिरात आलो. आता स्रोतेची संख्या वाढली, मंदिर अपूर्ण बघालो, पण त्या मंदिर गेलो. त्यामुळे तुम्हाला जर वाईट वाटत असं म्हणजे वाईट वाटत नाही, ठीक आहे, पण आपला जो सहवास होता तो सहवास आपला जाणार म्हणून तो थोडस वेळाचा दुःख आहे नाही म्हटलं तरी. स्वामींनी इतक्या निरपेक्ष भावांनी लोकांना गीतेचं ज्ञानेश्वरचं ज्ञान दिलं, त्याबद्दल स्वामींचे आपलं खरंच खूप उपकार आहेत. आणि यापुढे त्यांचं असं चालू राहील आणि तेजंदेव आपल्या ज्ञानात भर पडेल अशी मला आशा आहे. स्वामींच्या तब्येतीत दुखत हे आहे प्रॉब्लेम, ते पण योग्यच आहे, कारण सासर बोलून बोलून मला स्वयंत्राला थोडा त्रास होतो. तर ते स्वामींनी आपली तब्येत थांबवून प्रवचन करावी तब्येत, कारण स्वामींनी बरेच दिवस प्रवचन करायची सगळ्यांची इच्छा आहे. एक सारखी प्रवचन लागली ते पुढे त्रास होतो. आता पुढे जे आकाशांचे क्लासेस होते रोज अठाण दर्शन घेते, शेजे सुरेंद्राचा आधार राहा त्यांना. तसं काही स्वामी होऊ नये, मग आपण सुद्धा मर्यादित प्रमाणात हे केलं पाहिजे आणि स्वामींनी सुद्धा जेणेकरून तब्येत घेणार नाही अशी काळजी घ्यावी एवढी माझी इच्छा आहे. स्वामींना या प्रसंगी येणार येईल आणि चांगला आरोग्य लाभो अशी मी प्रार्थना करतो.
अगदी स्वाभाविक अशा प्रेमापोटी जी प्रतिक्रिया निर्माण होते तशी वकील साहेबांच्या प्रति निर्माण त्यांनी झालेली दिसते. आज मला आठवत आहे या वास्तूसंबंधी वयाच्या एक पाचव्या सहाव्या सातव्या वर्षी आम्ही वाड्यातली मुलं मुली इथे दर रविवारी सकाळी बलोपासनेसाठी येत असू. पूजनीय कलावती यांच्या आईंचं दर्शन मला याच ठिकाणी घडलं आणि आता असं जाणवत आहे की स्वामींचरणी स्थिरावण्याची बीज तेव्हा पेरली गेली ती याच वस्तूत. आज स्वामीजींच्या प्रवचनाची मधुर फळं जी आहेत ती त्यामुळेच मला चाखायला मिळत आहेत. यानंतर आपण प्राध्यापक सुरेश राहळकर यांचं मनोगत ऐकणार आहोत. प्राध्यापक राहळकर हे आयआयटीचे क्लासेस घेतात. गणित आणि फिजिक्स ही आपल्याला सर्वात अवघड वाटणारे विषय ते सहज शिकवतात. आज त्यांच्या क्लासचा सक्सेस रेट जो असतो तो इतरांपेक्षा कितीतरी जास्त आहे. यांची एक खासियत आहे ते म्हणजे प्रवचन संपलं की त्या प्रवचनाबद्दलचा अभिप्राय ते स्वामीजींना येऊन मुद्दाम सांगतात आणि त्या दिवशी जे प्रवचन झालेलं असेल त्या विषयातली त्यांच्याकडे जी माहिती असेल ती देखील ते स्वामीजींना देतात. स्वामीजींची प्रवचनं त्यांना फार आवडतात कारण ती लॉजिकली सांगितलेली असतात. आता आपण त्यांचं मनोगत ऐकूया.
प्रथम पूज्य स्वामी मकरंदनाथांना मी मनोभावे नमस्कार करतो आणि प्रत्यक्षही करतो. आणि प्राध्यापकी पेशा असल्यामुळे बसून बरोबर वाटत नाही, उभं राहूनच शिकवायची सवय आहे. आणि आज मी काय तुम्हाला शिकवायला उभा नाहीये, आज तुम्हाला माझं मनोगत सांगायला उभा आहे. अंतकरण जरा जड आहे पण जरा थोडस गमतीशीर बोलणार आहे. फारसं तुम्ही असं मनावर घेऊ नका काय मी असं बोलतोय काय याच्याशी, जरा लाईटली घ्या. काय पहिल्यांदा जेव्हा हे आले आमच्याकडे देवासंबंधी विचारायला तेव्हा मला चांगलं आठवत आहे की विनयगुरु हे आले होते, स्वामी आले होते, त्यांनी म्हटलं तुमचं देऊळ आम्हाला थोड्या दिवसाकरता नकोय, बऱ्याच काळाकरता हवं आहे. म्हटलं किती बऱ्याच काळाकरता, आमची त्याची तयारी आहे. आणि आज 14 वर्ष झाली तरी बराच काळ झाला असं काही वाटत नाहीये, अजूनही चालला असलं तरी चालण्याचं हवंय असं वाटण्याची वेळ आली. तेव्हा बराच काळ झालाय हे बऱ्याच काळाकरता हवंय हे त्यांनी काही पुरं केलेलं नाहीये, थोडस राहिलेलंच आहे. बरं ते चालू असताना मला प्रत्यक्ष असं वाटलं की आपल्या विचारांशी सुसंगत असं सांगणारं कोणीतरी मला भेटलंय असं मला जाणवलं. बऱ्याच जणांची इतके वर्ष प्रवचन ऐकतोय पण हल्लीच्या काळाशी सुसंगत आणि कुठल्याही असं काय अमक एक करा मग तुमचं अमक होईल, अमक करा अमक होईल असं कुठलंही अशी भलती कळती आश्वासनं न देता सरळपणे केलेलं जे प्रवचन आहे ना त्यामुळे ते मला अतिशय मनाला भावलं की त्याने असं कधीही असं सांगितलं नाही की बाबा ते उलट मी म्हणतो गीता ही परखड आहे, हे काय होणार आहे, कधीही तुम्हाला मृत्यू येऊ शकतो हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. मी तर LIC चा हे होतं ना, मी नेहमी असं म्हणतो की योगक्षेम महामेपेक्षा मृत्यू कधी जवळ हे वाक्य जास्त उपयोगी आहे LIC करता. ते परखड गीतेकरताच आहे, लोकांना योगक्षेम महामेहांचं फार आवडतं हे वाक्य. त्यांना असं वाटतं की आपला भार परमेश्वरावर द्यावा आणि आपण मोकळे काय करेल तो परमेश्वर करेल, पण त्याच्याकरता जी अट टाकली आहे ना त्या अटीकडे मात्र लोकांचं दुर्लक्ष होतं की त्याच्याकरता चांगले भक्त म्हणा ही अट काही नीट पाहिली जात नाही, पुढचं सगळं लोकांना पाहिजे आहे. तर ते चांगलं भक्त म्हणण्याकरता काय करायला पाहिजे हे स्वामी सारखं आपल्या प्रवचनातून सांगतायत. आणि त्यांचं ते नुसतं साधं प्रवचन नाहीये, त्याच्यात प्रॅक्टिकलची त्याला जोड आहे, त्याला तुमच्या तुमचं ध्यानाकडे लक्ष लागावं, ध्यानाची तुमची वाढावी हे सारखं त्यांचं धोरण आहे. त्याप्रमाणे ते सारखं शिकवत आहेत पहिल्यापासूनच ते मध्ये मी एकदा स्वामींना म्हटलं तुमचं ध्यानावरचं सांगणं जरा कमी होत आहे, तेव्हा काय हो काय आहे, तेव्हा ते म्हणाले की अहो सुरुवातीला चार आठवड्यातून पहिल्यातून 4 वेळा आपण सांगत होतो ती सुरुवात होती, लोकांना प्रवृत्त केली, बरीच लोक प्रवृत्त झाली. आता माझे निर्णया ठिकाणी प्रवचन चालू आहे, इथे निर्णयी लोक त्याही प्रवचनाला येतात, तो विषय माझा निर्णया ठिकाणी चर्चेला जातो अध्यात्मामध्ये, तर तो सप्रयोग चालू आहे. किंवा रविवारी या तिथे तुम्ही ध्यानाला या, ध्यानाला बसा, काय आवश्यक आहे या गोष्टी सारख्या त्याचं डिस्कशन होत आहे. तेव्हा सारखं सांगायची मला इथे तेवढं सांगायला वेळही नाही, माझं गीता मागे पडेल. मागे जर मी म्हणालो गीता मागे पडेल, गीता इतकी निश्चित पूर्ण झाली पाहिजे असं काही घरीच नका तुम्ही, त्या तुम्हाला जसं सांगा असं वाटतं ना तसं सांगा, किती वर्ष लागू दे त्यांनी काय बोलते. त्याच्यातला जो रंग आहे ना तो कमी करू नका, लोकांना मनापासून जे काही पाहिजे जे खरोखर दिलेलं आहे ना ते खरंच ऐकायचं. मध्ये मध्ये मी त्याला सांगितलं गीतेचे कित्येक लोकांनी काय काय वाटेल ते अर्थ तयार केले, काय वाटेल ते सांगतात. काही लोकांनी तर मी वेळेच्या असत्या गीतेत असं वाचलंय काहींचा अर्थ की माझ्या भक्ताला मी इतकं काही त्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की तो एखादं चुकून कधी काही विचित्र वागला तरी त्याच्यामुळे दुर्लक्ष करावं, इथपर्यंत काही काही गीतेत लिहिलेलं आहे त्याचं माल तेवढा असं त्याचा लावलेला अर्थ पाठवा नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं काही सांग त्याच्यात दिलं ते म्हणाले गीतेचा अर्थ सांगायला सुद्धा बरोबर तो सांगणं नुसता वाय एक त्याचं भाषांतर करून सांगणं गोष्ट वेगळी, त्या पाठीमागे भूमिका काय आहे, एका अध्यायाशी दुसऱ्या अध्यायाचा काय संबंध आहे हे नीट सांगणं फार आवश्यक आहे आणि त्या रीतीने ते ऐकायला पाहिजे. तेव्हा मी त्यांना एकदा असंच म्हटलं, असंच ध्यानाविषयी मी बोलत होतो तेव्हा मी त्यांना म्हटलं अहो कोहम असं म्हणून ध्यानाला प्रश्न बरोबर आहे का सोहम म्हणून प्रश्न बरोबर आहे. कोहममध्ये एक प्रश्न आहे की काय आहे, मी कोण आहे, याचं आपल्याला काही ज्ञान नाही. कोवम विचारणं काही चुकीचं नाहीये. ते म्हणाले अहो असं नाहीये, तुम्ही कोवम आहे नका डोक्यात आणू. असं कपाळावर प्रश्नचिन्ह घेऊन तुम्ही ध्यानावर बसू नका. खूप पूर्वजाने आपल्याला केव्हा उत्तर दिलेलं आहे, त्यांनी सगळं शोधून काढलेलं आहे, सोहमपर्यंत आलेलं आहे. फक्त आता काय आहे, जसं गणितामध्ये एकीकडे प्रश्न असतात त्याची पाठीमागे उत्तर असतात, उत्तर अगोदरच काढलेलं आहे सोहम. तुम्ही फक्त ते कसं याची प्रचिती घ्यायची आहे, तुम्हाला शोधून काढायचं तुमच्यावर भार नाहीच आहे. उत्तर अगोदरच कळलेलं आहे आणि ह्या विचाराने तुम्ही बसा. काही वेळाने तुम्ही ध्यानही आपल्याला ध्यानालाही बसलं हे विसरा आणि नुसता विचार करा की आपणच आहोत, कसे आहोत, एवढा पुरतोच विचार करा. त्याचं उत्तर एक दिवस एक नाही दिवस तुम्हाला नक्की मिळेल. आणि तो आणि श्रद्धा ठेवा. आणि श्रद्धेला आपल्या सगळ्या धर्मामध्ये फार महत्व दिलंय. ती श्रद्धा ठेवून तुम्ही करा, तुम्हाला मार्ग सापडेल. हे असं साधं आणि सरळ त्यांचं सांगणं आहे. आता काही तात्विक वाद काही हे नेहमी होत असतात. त्यांच्याबरोबर काही वाद म्हणजे काय की चर्चा की याच्यावर हे काय हा काय ते काय. अगदी एका वस्तूविषयी चर्चा झाली की आता ही वस्तू आहे ती वस्तू समजा तुम्ही उठेही तर इथे पोकळी निर्माण होणार आहे. मग ती म्हणजे आपण काय म्हणतो, ती वस्तू इथे नाही आहे त्याच्यातला आहे पुन्हा राहतोच. किंवा ती वस्तू निघून जेव्हा जाते तेव्हा ती इथे पोकळी निर्माण करण्याकरता त्या वस्तूनेच ती पोकळी निर्माण केली आहे. कारण कधी इथे मिळून गेली म्हणून इथे पोकळी तयार झाली. आज तसंच काही सुरू आलंय, त्यांची प्रवचन इथे नाही आहेत, ही त्यांनी पोकळी आमच्या देवळात निर्माण केली होती आणि मी आरोप करतोय की त्यांच्यामुळे निर्माण झाले की आता इथे नाहीये. पण नाहीये म्हणजे सगळं संपलं नाहीये. आणि तेच मला तर सांगायचंय की आमच्या गणितामध्ये गमतीशीर असतं एक, तुमच्याकडे 50 रुपये, मग 5 रुपये गेले किती उरले 45, त्यातले 5 रुपये दिले किती उरले, असं जर शेवटी आता 5 रुपये राहिले, ते 5 रुपये दिले आता काय राहिलं, 0 राहिलं, ते 0 दिलं आता काय राहिलं. आता 0 देता येतं की मी याच्याबद्दल लगेच सात्विक चर्चा सुरू होते. एक मोठं 0 आहे का त्याच्यातलं लहान 0 त्यातलं तयार होतं. जसं पूर्णापूर्ण जसं 0 काढलं तरी नात्यामध्ये 0 उत्तर येणार आहे. पण या 0 येणार आहे, या 0 सुद्धा एक गंमत आहे. आम्ही आता काय झालंय, यांच्या तालमीत आम्ही खूप तयार झालोय. म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात झाली ना की त्याचा शेवट होणार आहे ते अगोदरच सांगतात की सुरुवात झाली म्हणजे त्याचा शेवट होणारच. त्या आमच्या इथे प्रवचनात सुरुवात झाली, मग ती प्रवचन आयोग सुरुवात झाली, महिन्यांना 4 दिवस होते, ते मध्ये 1 वर्ष खंड पडला. नंतर अध्यात्म यांच्यामध्ये 2 दिवस चालू झाली, महिन्यातनं 2 आठवडे चालू झाले. आणि त्या याच्यातनं कधीतरी त्याचा शेवट आणि त्याचा कधीतरी समारोप होणार आहे. शेवट असं मी म्हणत नाही, त्याचा कधीतरी समारोप होणार आहे. आणि तो आज दिवस जेव्हा सुरुवात झाली ना तेव्हाच त्याचा शेवट आलेला आहे. शेवट त्या दिवशीच झालेला आहे. पहिली सत्याची सुरुवातीचा दिवस जसा ठरलाय तसा शेवटचा दिवस ठरलेलाच आहे. 12-12-12 आज उभारलेला आहे तो दिवस. त्यामुळे त्या याच्यात त्याबद्दल आम्हाला काही हे वाटत नाही. ती खरं ते म्हणतात ना सुरुवात झाली ना तेव्हा काउंटडाऊन सुरू होतो. काउंटडाऊन म्हणजे कसा, आम्ही उलट मोजायला पाहिजे 14-13-12-11 असं करत करत 7-6-5-4-3-2-1-0 ते पुन्हा 0 आलो. पण ते 0 नाही झालंय, 0 खरं प्रत्यक्षात झालेलं नाहीये. ते आज इथे 0 झालंय, ते करत होते, सध्या करत नाहीयेत, ते दुसरीकडे गेलंय, त्यामुळे पूर्ण 0 असं तयार झालेलं नाहीये. ते करत होते त्यांच्या आठवणी, ते हा मंदिराच्या मेमरी कार्डवर त्या सगळ्या आठवणी तशा तशा त्यांची सगळी प्रवचनं तशा तशी जतन केली जाणार आहे. त्या आठवणी होणारच आहे. तेव्हा आपण खरं 0-0 जर 0 राहणार नाहीये, ते राहणारच आहे. त्यांची आठवणी हे नेहमी इथे राहणारच आहे. आणि मग असं करता करता 2 दिवसावर आलं. मग त्याचं मी सांगतोय इथले गंमत म्हणून सांगतोय. एकदा काय झालं, काही महिन्यापूर्वीच ते म्हणाल्या तुमचे देव आम्ही आता आमच्या प्लॅनवर गेलेलो आहे. तेव्हा मी म्हटलं आमच्या इतके दिवस ते नव्हतं, आता प्लॅन आम्हाला जरा बरं वाटलं की आपल्या देवळाला जरा पद निर्माण झाले, आपल्या देवळाची जरा पद वाढली आहे. पण मी ज्यांना गमतीशीर म्हटलं की का तुम्ही इतके वर्ष आमच्या देवळात अनऑफिशियली करत होता का तिकडे त्याचं नाही, तेवढं आता प्लॅनवर आलंय. पण तिथेच सगळा घोटाळा झालाय माझ्यामध्ये. तो घोटाळा म्हणजे काय झालाय की त्यामुळे त्यांनी आम्हाला देऊन सांगितलं तेव्हा आता आज असं सांगायची वेळ आली अहो तुम्हाला जर ऑफिशियली करता आली नाही ना प्रवत्यांना अनऑफिशियली करा आमच्या देवळात चालणार आहे आम्हाला असं सांगायची वेळ आली आणि याच्या पुढे सुद्धा मी आम्ही असंच सांगणार आहोत की सध्या स्वामींची प्रवचनं बंद आहे त्या देवळात कधी चालू होती त्यांना मार्ग कधी मोकळा आहे त्यांचं कधी स्वागतच आहे एवढं मी मला सांगणं आहे.
सरांचं हे अभ्यासपूर्ण मनोगत ऐकल्यानंतर मला लक्षात आलं की बाहेर जे सुविचार फळ्यावर आम्ही लहानपणापासून वाचायचो ते कुठनं आलेले असायचे ते आणि सर म्हणले तसा खरोखर आजचा भाग्यवान क्षण आहे कारण 100 वर्षांनी हा दिवस परत येतो. आता यानंतर आपण एक गोड असा कार्यक्रम करणार आहोत. वकील साहेब आणि प्राध्यापक आणि त्यांच्या उभय त्यांच्या पत्नी यांचा आपण स्वामीजींच्या हस्ते सत्कार करणार आहोत. दसरा रामनवमी संक्रांत अशा सणासुदीच्या दिवशी हे मंदिर इतकं बजबजलेलं असायचं आणि मला आठवतंय की गुढीपाडव्याच्या दिवशी गळ्यात गाठी घातलेले सीतामय्या आणि रामचंद्र अत्यंत साजरे दिसायचे. या मंदिराचं पावित्र्य त्यामुळे अधिकच वृद्धिंगत व्हायचं. या स्थळाशी अजोड नातं निर्माण करणारा एक प्रसंग मला आज वारंवार स्मरतो आहे. 3 वर्षापूर्वींचा वसुबारसेचा दिवस होता. सोमवार असल्यामुळे या मंदिरात स्वामीजींचं प्रवचन होतं. दरवर्षी ही वसुबारस माझा प्राण कासावीस करते. गायीच्या डोळ्यातले तिच्या वासराप्रती असलेले भाव पाहिले की माझे प्राण कंठाशी येतात ते स्वामीजींच्या आठवणींनी. त्या दिवशी प्रवचनाला येताना मंदिराच्या अगदी थोडा अलीकडे गाय आणि वासराचं दर्शन झालं. प्रवचन ऐकताना देखील एक विलक्षण हुरहुर माझ्या मनात दाटून राहिली होती. प्रवचन संपल्यावर स्वामीजी आणि मधुरातही त्यांच्या घरी जायला निघाले. त्या दोघांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघत मी हात जोडून तसेच उभे होते. स्वामीजी एक 4-5 पावलं चालून पुढे गेले आणि काय झालं माहीत नाही. अचानक ते माघारी वळले आणि अत्यंत मृदू करुणापूर्ण अशा स्वरात अपर्णा एवढा एकच शब्द त्यांनी उच्चारला. माझ्या आत दाटलेल्या कासावीशीमुळे मोठं धाडस करून मी त्यांच्याकडे पाहिलं आणि माझे डोळे अश्रूंनी डबडबलेले असून देखील त्या गायीच्या डोळ्यात जो वात्सल्य भाव होता तो स्वामीजींच्या डोळ्यात मला अगदी स्पष्टपणे दिसला. याच मंदिराच्या आणि या रामरायांच्या साक्षीने मला माझे स्वामीजी पुन्हा एकदा भेटले आणि त्या एका क्षणात माझ्या आयुष्यभराची दिवाळी साजरी होऊन गेली. आज या कार्यक्रमात आशीर्वचनाच्या रूपाने पुन्हा एकदा त्या ज्ञानज्योती आमच्या हृदयात प्रज्वलित कराव्यात अशी स्वामीजींना मी प्रार्थना करते.
सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. साधारणपणे 1996-97 साल नंतर आमच्या घरातल्या राहत्या जागा जे दोन्ही फ्लॅट हे श्रोत्यांकरता म्हणून पुढे नासू झाले. जागा कमी पडायला लागली तसा जागेचा शोध अर्थातच आम्ही घ्यायला लागलो आणि घरातून आपली प्रवचनं बाहेर जाणार याची एक मानसिक तयारी आम्ही घरच्या मंडळींनी देखील केली होती. आणि सरांना बरोबर आठवतं तसं आम्ही येऊन म्हटलेलं होतं की प्रवचनं दीर्घ काळपर्यंत करण्याच्या हेतूने आम्ही इथं आलेले आहोत. या वास्तूमध्ये 14 वर्ष प्रवचनं झाली आणि या मंदिराच्या इतिहासात ही 14 वर्ष काहीच नाहीत. कारण मला माहित आहे की इथं 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष अशी सातत्याने प्रवचनं झालेली आहेत. वेगवेगळ्या व्यक्तींची प्रवचनं अनेक अनेक वर्ष 35-40-40 वर्ष अशी इथं प्रवचनं सातत्याने झाली. याचा असा अर्थ आहे की 40-40 वर्ष हे मंदिर त्यांच्या प्रवचनांकरता खुलं होतं. पुण्यामध्ये मंदिर हे प्रवचनांकरता आणि कीर्तनांकरता खुलं करून देणं आणि तशा प्रकारे प्रवचनकारांनी आणि श्रोत्यांनी त्याचा वापर करणं यासाठी या मंदिराची कीर्तीच आहे. मी नावं घेणार नाही पण काही काही मंदिरांमध्ये आम्ही चौकशी केलेली होती. या मंदिरामध्ये मंदिर आहे म्हणून भक्त यावेत, मंदिरामध्ये प्रवचनादी कार्यक्रम व्हावेत अशी मंदिराचा मंदिर चालवणाऱ्या अशा मालकांची इच्छा आहे. गेली 14-15 वर्ष उन्हाळ्यात इथं सगळे पंखे चाललेले असतात, सगळे दिवे लागलेले असतात. सुरुवातीला तर ही सगळी झुंबरं देखील लावावीत असं वकील साहेबांनी सांगितलं. नंतर मी असं म्हटलं की एवढी झुंबर आपल्याला नकोत, आपण फक्त ट्यूब लावू आणि आपण ही प्रवचनं इथं करू. इथलं जुनं मंदिर देखील आठवतं, त्या मंदिरातच आपली प्रवचनं सुरू झाली. इथं लाकडी कठडे होते, खांब होते, जुन्या पद्धतीच्या पटया होत्या, या मंदिराचं रिनोव्हेशन जेव्हा झालं तेव्हा याच अटीवर रिनोव्हेशन च्या दरम्यान प्रवचन पुणे विद्यार्थी गृहामध्ये गेली की मंदिर जेव्हा परत होईल तेव्हा तुम्ही इथं परत यायचं आहे. आणि मीही असं ठरवलेलं होतं की होता होईल तो या मंदिरामध्ये आपण प्रवचन करायची. या मंदिराच्या बद्दल माझी एक श्रद्धा अशा करता आहे की माझी आजी आईची आई या मंदिरामध्ये नित्य प्रवचनांकरता येत असे. इथं जवळच भारत गायन समाजमध्ये ती राहत असे. काय ही मोठी चक्रावून टाकणारी गोष्ट आहे. काळाच्या ओघामध्ये 18 वर्ष 25 वर्ष 35 वर्ष सबंध आयुष्य आणि आयुष्याचं आयुष्य म्हणजे काही नसतं. काळ ही तशी व्यक्तीच्या दृष्टीने अस्तित्वात असलेली संकल्पना आहे आणि वस्तुस्थितीच्या अंगाने काळ या नावाचा पदार्थ खरंच नाहीये. भूतकाळ हा केवळ स्मृतीमध्ये असतो, त्याला यथार्थत्व नाही. आणि भविष्यकाळ हा कल्पनेमध्ये असतो, तो अस्तित्वात नाही. आणि अस्तित्वात असलेल्या काळाला कुठलेच मोबाईल लावता येत नाही. भूतकाळ आणि वर्तमान काळ, भविष्यकाळ याच्या तुलनेत त्याला वर्तमान काळ असं म्हटलं जातं. वस्तुतः तो वर्तमान काळ देखील नाही. जे काही असेल तर ती शुद्ध स्थिती असंच त्याच्याबद्दल फार फार तर म्हटलं जाऊ शकतं. या शुद्ध स्थितीच्या अधिष्ठानावर किती देह येतात आणि जातात. केवळ स्थळ निर्माण झालं की काळ निर्माण होतो, देह निर्माण झाला की गणना सुरू होते. त्याच्या आधीचा काळ जसं आमचे पिताजी जन्म तारीख अमुक अमुक, मृत्यू तारीख अमुक अमुक, जन्माच्या आधीचा काळ, मृत्यूच्या नंतरचा काळ आणि त्यांचा कार्यकाळ जीवनकाळ अशा प्रकारे निष्कारण काळाची विभागणी होऊन जाते. काळाला त्याचं स्वयं सूतक नसतं. तशा प्रकारे भगवंताच्या अधिष्ठानावर असणाऱ्या या विश्वामध्ये अनेक घडामोडी होतात. जणू त्या घडामोडीतली एक घडामोड, छोटीशी घडामोड की ज्याचा समारंभ आपण करतो आहोत. समर्थ असं म्हणतात की देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे देणे रीती, येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त. देव किंवा भगवंत याचा अर्थ शुद्ध आनंदाची, केवळ आनंदाची अशी स्वरूप स्थिती, त्याला देव असं म्हणतात. देव ही संकल्पना खरी निर्गुण आहे आणि ती सगुण देखील आहे. अशाकरता सगुण आहे की निर्गुण देव समजण्यासाठी सगुणाचा आधार लागतो. माझ्या मते सगुण म्हणजे फक्त सद्गुरु. खूप विचार केला तरी असं वाटतं की आपण ज्यांना ज्यांना सगुण असं म्हणतो ते अस्तित्वातच नाहीत. त्यांच्या प्रतिमा अस्तित्वात आहेत, त्यांच्या मूर्ती अस्तित्वात आहेत, पण ज्यांच्याकडे पाहून तया दर्शने स्पर्शने सौख्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे, असा सगुण आमच्याकरता असला पाहिजे. आणि असे सगुण म्हणजे फक्त सद्गुरु संत. चंद्र मेजे अलांछन मार्तंडचे तापहीन असे आणि बाकीचे ज्यांना सद्गुरु नाहीत त्यांना देखील सगुणाचाच आधार आहे. सगुण हे प्रतीक देखील असल्यामुळं ते प्रतीक आणि त्या प्रतीकाच्या आत असणारं चैतन्य आम्ही कल्पना केलेलं. पण प्रत्येक वस्तूच्या आत चैतन्य आहे असं जर आता सध्या फिजिक्स सांगत असेल आणि ते आहे तर या रामाची मूर्ती देखील चैतन्य रूप आहे, कृष्णाची मूर्ती देखील चैतन्य रूप आहे असा भाव ओतून जर मूर्तीकडे पाहिलं तर ते देखील सगुण. पण त्याच्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो. सद्गुरूंच्या ठिकाणी एवढा खटाटोप करावा लागत नाही. आणि सद्गुरूंशी सख्य जडावं म्हणून केवळ या इच्छेने प्रेरित होऊन मला असं वाटतं की मी माझ्या घरी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. बाकी काही कारण नव्हतं. त्यांचं जे जीवन होतं त्यांच्या जीवनात त्यांनी त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. मी 7-8-10 वर्ष मी प्रत्यक्षात 84 साली जरी केंद्र सुरू झालं तरी 86 साली ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. 10 वर्ष स्वामीजींकडून श्रवण झाल्यानंतर केंद्र सुरू झाल्यावर देखील ज्ञानेश्वरी सुरू नव्हती. 86 साली मी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. 86 सालानंतर आज 12 साल आहे, 26 वर्ष झाली माझा 15वा अध्याय चाललेला आहे. दर आठवड्यातून एकदा मी अर्थात बोलत होतो त्यामुळे त्याचा वेग कमी आहे. आणि आता आता महिन्यातून 2 प्रवचन होतात त्यामुळे वेग अजून थोडा कमी झाला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा त्याची जेवळी लागे. रांगत लहान मूल आपल्या वडिलांच्या ताटाजवळ येतं आणि छोटे घास करून वडिलांनाच भरवतं. की संतोषिलेनी वेगळे मुखची ओढवी आणि वडील संतुष्ट होतात आणि त्याच्या हाताजवळ आपलं मुख पुढं करतात घास तोंडात घेण्यासाठी. म्हणून पैसे मज लेकुर वाचे नि बोले तुमचे कृपायुपण निदैले ते चेईले ऐसे जी जाणवले या लागी बोलिलो मी. या प्रवचनांचा उद्देश तो जो स्वांत सुखाय शब्द आपण ऐकतो तर तसाच होता. स्वामीजींना डोळ्यासमोर धरलेलं होतं आदर्श म्हणून. त्यामुळं अंतत आपल्या स्वतःचं जे सुख आहे ते सुख आपल्याला प्राप्त व्हावं हा प्रवचनाचा उद्देश होता. हे सुख कसं प्राप्त व्हायचं? स्वामीजींचं श्रवण चालू होतं त्याच्यावरचं मननही चालू होतं. पण या प्रवचनाच्या निमित्ताने काही चिंतन काही विचार काही मनन करायला सुरुवात झाली. या प्रवचनांच्या निमित्ताने एखादा जर श्लोक असेल तर तो श्लोक जो ज्या श्लोकावर आपल्याला बोलायचा आहे त्या श्लोकाचं आठवडाभर चिंतन करत असताना किंवा मनात घोळवत असताना त्या श्लोकाप्रमाणे आपलं जीवन असावं अशी तीव्र कल्पना करायला सुरुवात केली. हे मला उशिरा समजलं. पहिल्यापासून मी असं केलं असं नाही, 86 सालापासून मी असं केलं असं नाही. पण हळूहळू असं लक्षात आलं. उदाहरणार्थ अर्थ शक्नोति हैवयस्य उडुम प्राक शरीर विमोक्षणात काय काम क्रोधोद्भवम वेगम स युक्त स सुखी नरः याच्यावर जर प्रवचन करायचं असेल पाचवा अध्याय चालू असेल तर जीवन असेपर्यंत शक्नोति हैवयस्य सोडून प्राक शरीर विमोक्षणात शरीर टाकण्याच्या पूर्वी काम आणि क्रोध यांच्यापासून निर्माण झालेले जे वेग आहेत ते जो आवरायला शिकतो सयुक्त ससुखी न राहा तो युक्त असतो आणि तो सुखी असतो असं जर भगवंतांचं वचन असेल तर आपलं चिंतन चाललेलं आहे आणि आपल्याला बोलायचं आहे तर हे बोलणं कोरडं नको व्हायला. त्या आठवड्यात तरी निदान जे काम आणि क्रोध याचे वेग आपल्या चित्तात उमटतील ते यथाशक्य आपण आवरण्याचा प्रयत्न करावा. आपण युक्त जीवन जगावं, आपण सुखी असावं अशा भावनेने अशा कर्मांनी असे वेग आवरून जे सुख मिळतं ते सुख आपण उपभोगावं अशा प्रकारचा मनात तरी निदान इच्छा निर्माण झाली आणि थोडा बहुत तसा अभ्यास करायला सुरुवात केली. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यती अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः असा जर श्लोक असेल तर मी ज्याच्या ज्याच्याशी बोलतो त्याला आत्म्या एवढी महत्ता देऊन मी बोललं पाहिजे, वर्तन केलं पाहिजे. कधी कधी मला समोरचा कमी वाटतो, कधी कधी अधिक वाटतो, कधी शिष्ट वाटतो, कधी काही वाटतो, कधी काही वाटतो. तो आत्मोपमेयन म्हणजे माझ्या आत्म्या इतकाच प्रिय वाटणं आणि शुद्ध आत्म्याचे जे गुण जो आत्मभाव मी संपादन करू इच्छितो तेच तत्वतः त्याच्या अंतर्यामी आहे अशा प्रकारचा भाव त्याच्या ठिकाणी धरून प्रत्येक व्यक्तीशी वर्तन करण्याचा अभ्यास करणं थोडा बहुत जमेल तसा. नाही जमला तरी कोणी आपल्याला विचारायला येत नाहीये पण जमेल तितका फायदाच आहे अशा भावानी चालण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा परिणाम म्हणून माझी प्रवचन ही प्रॅक्टिकल होत गेली असं मला वाटतं. ती वाचनाने प्रॅक्टिकल नाही झाली कारण वाचनामध्ये जड जड गोष्टी पुष्कळ मीमांसा अशा भरलेल्या आहेत त्याचाही मला उपयोग झालाच झाला नाही असं नाही. पण या स्वांत सुखाय त्यामुळे माझ्या साधनेवर त्याचा प्रभाव पडला, कर्मांवर प्रभाव पडला, सद्गुरूंची प्रसन्नता मी खरंच ओढून घेतली असं मला वाटतं. चौऱ्याऐंशी ते 91 असं 7 वर्ष केंद्र आणि त्याच्यामध्ये 5 वर्ष मी ज्ञानेश्वरी घरी सांगायला लागलो. 91 साली स्वामीजी जेव्हा आजारी पडले पॅरालिसिसनी तेव्हा आमच्या विश्वस्त मंडळामध्ये आता पर्याय काय, स्वामीजी जर आजारी पडले तर उपक्रम चालू कसे ठेवायचे, तर मी एकमेव अशी व्यक्ती होतो की मी ज्ञानेश्वरीवर तेव्हा प्रवचन करत होतो घरी का होईना, छोट्या जागेत का होईना. तसंच मी प्रवचन करावीत असं माझ्या बरोबरीच्या सगळ्या माझ्या मित्रांना देखील वाटलं, आम्ही स्वामीजींना तसं सांगितलं आणि स्वामीजींनी त्याला आनंदाने संमती दिली. प्रत्येकाचं जीवन याच प्रकारे घडेल असं समजू नका पण स्वामीजींच्या जागेवर बसून 91 सालापासून प्रवचन करायला मी सुरुवात केली त्याच्या थोडा आधी मला ही जाणीव झाली. आता मी सांगतोय तशी प्रवचनांकडं आणि अभ्यासाकडं कशा रीतीने पाहायचं आणि ते जमत खूप हळूहळू गेलं, अजून ते पूर्ण जमलं असं नाही. ते 91-92 या दरम्यान प्रवचन करत असतानाच स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिले. 92 ते 96 या काळामध्ये मी खूप साधना करावी आणि अधिकाधिक तयार व्हावं स्वामीजी असेपर्यंत अशी स्वामीजींची इच्छा असल्यामुळं मी तशाच प्रकारे लपून राहण्याचाच प्रयत्न केला. आणि स्वामीजींनी जेव्हा देह ठेवला तेव्हा पासून 1996 सालापासून एका क्षणात त्यांनी देह ठेवला आणि माझ्यावर जबाबदारी येऊन पडली आणि माझी प्रवचन ही सद्गुरु म्हणूनच मी करायला सुरुवात केली त्याच दुसऱ्या क्षणापासून. मला असं वाटतं की हा जो बदल होता हा बदल जसा रेल्वेचे रूळ सांधा बदलताना किंचित खडखडाट होईल तसा खडखडाट देखील माझ्या चित्तामध्ये झाला नाही. श्रवणाचं जर पाहायचं झालं तर स्वामीजींकडून 77 सालापासून ते 96 सालापर्यंत 20 वर्ष मी ज्ञानेश्वरी ऐकली आणि 86 सालापासून ते 12 साल 28 वर्ष मी ज्ञानेश्वरीवर यथाशक्य बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. तो सर्व स्वामीजींना आवडतो म्हणून स्वामीजींना आवडावं म्हणून एवढ्या एकाच उद्देशाने. प्रवचन करताना मी प्रवचनकार म्हणून प्रवचन करायची नाहीत असंच ठरवलेलं होतं. जसं स्वामीजी प्रवचन करत होते पण तथाकथित प्रवचनकार मीच नव्हते. त्यांना जे सांगायचं होतं सांप्रदायिक गुरुगम्य असं ज्ञान ते सांगण्यासाठी त्यांनी प्रवचन हे माध्यम केलेलं होतं, बाकी काही नव्हतं. तसं ते नुसतं स्वैर बोलण्यामध्येही तेच बोलत असत पण तीच गोष्ट शास्त्राच्या आधारानेही ते बोलत असत, त्याला प्रवचन म्हणायचं. स्वामीजींच्या प्रवचनाचा जसा पैशाशी संबंध नव्हता तसा प्रवचनाचा मिळकतीशी संबंध ठेवायचा नाही असं स्वामीजींचा दंडकच होता. ज्यांच्याकडून आपण पैसे घेतो त्यांना उपदेश काय करणार, त्यामुळं जो उपदेश करतो त्यांनी लाजीरवाणं जीणं जगू नये आपल्या स्वतःच्या सरांच्या भाषेत आत्ताच्या बरोबर योगक्षेम हा शब्द जर म्हटलं तर आत्मनिर्भर असावं आणि निरपेक्ष भावनेने प्रवचन करावीत अशी स्वामीजींची इच्छा होती. त्यांनी ती 39 वर्ष प्रवचन करून ही वर्ष ही तशी दोनच असतात. समर्थांची एक ओवी आहे सद्गुरूंचं लक्षण सांगणारी, म्हणून मी ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याये मर्यादा. सद्गुरूंच्या ठिकाणी एवढ्या गोष्टी पाहिजेत, ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन ते साधना करणारे असलेच पाहिजेत, कथा कथेमध्ये रमणारे कथेमध्ये रुची असणारे सगुणामचं प्रेम असणारे निरूपण हरिकथा यानावं कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण अद्वैतामध्ये देखील गती असणारे श्रवण मनन ते श्रवण करणारे पाहिजेत मनन करणारे पाहिजेत नीती न्याये मर्यादा नीतीने वागणारे न्यायाने आणि समाजात मर्यादेनेच पेश होणारे असे असावेत एवढ्या लक्षणांचं हे निरूपण हे एक अंग आहे ते दुर्लक्षण्यासारखं नाही आणि ही लक्षणं खूप आहेत म्हणून निरूपण हे अगदीच एखादं अंग आहे असंही म्हणण्याचा अर्थ नाही हा एवढा सगळा अभ्यास हा असायला हवा मला असं वाटतं की मला माझ्यावर संप्रदायाची कृपा आहे रामरायांची कृपा आहेच आहे खूप चांगली माणसं मला भेटली अजूनही भेटतातच त्या खूप चांगल्या मंडळींमध्ये कायम लक्षात राहतील अशी मंडळी म्हणजे राहळकर वकील साहेब आणि राहळकर सर आहेत माझी प्रवचनं चालायची तेव्हा वकील साहेबांच्या आई इथं येऊन बसायच्या पायरीवर येऊन बसायच्या आणि ऐकायच्या आणि सरांच्या आई देखील इथं येऊन बसायच्या आणि ऐकायच्या तेव्हापासून पण मला प्रत्येक वेळेला प्रवचन झाल्यानंतर आज जाऊन बोलून यायचं असं मी प्रघातही ठेवला नाही आणि ते त्यांच्या कार्यालयाच्या गडबडीतही असतात कामाच्या गडबडीत आणि सरांकडेही तसाच असं असल्यामुळं मला काही गोष्टी लागून राहिल्या त्या म्हणजे वकील साहेबांच्या आईंचं फार दीर्घ असं आजारपण झालं ते मला फार उशिरा कळलं इथं येणं आणि जाणं आजी दिसत नाही तेवढं माहीत होतं पण थकल्यातही लक्षात आलेलं होतं एकदा रामनवमीच्या वेळेला मी प्रसाद भोजनाला दुसऱ्या दिवशी येतो पारण्याचा तर तेव्हा मला आजी भेटल्या आणि मग असं कळलं की फार दिवस ते आजारी आहेत अनेक महिने आजारी आहेत तेव्हा मला असं वाटलं की आपलं काही चुकलं आपल्याला हे समजायला हवं होतं आणि ही गोष्ट माझ्या मनाला तशी लागूनच राहील अजून न समजणारी गोष्ट म्हणजे सरांचं आजारपण सरांचं नव्हे वकील साहेबांचं आजारपण तेही मला समजलंच नाही तुम्ही इतके आजारी होतात पण माझ्या कानावर कधीच काही आलं नाही कारण आत येऊन विचारलं नाही आणि पलीकडे सगळं चालू आहे तुम्ही त्या गडबडीत असाल असंच मला वाटलं जेव्हा मला समजलं तुम्ही सांगितलं की असं असं झालेलं होतं आणि हे नुकतं झालेलं आजारपण तर तेव्हा देखील मला असंच वाटलं की आपण नेहमी इथं येऊन जातो आणि ही गोष्ट आपल्याला कळली कशी नाही आत येऊन दोन शब्द देखील आपण बोलू शकलो नाही तसं सरांच्या आई गेल्या हे देखील मला उशिरा कळलं पण या व्यक्तिगत गोष्टी झाल्या आपल्या आणि ती गोष्ट मला तशीच चटका लावून गेली पण कामाच्या आणि कार्यक्रमांच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर या मंदिरामध्ये प्रवचन करायला आल्याचा मंदिराचे मालक म्हणून ज्या लहरी स्वभावाचा असा अनुभव बाहेर कुठं येतो किंवा येऊ शकतो तसं कधीही झालं नाही उलट सगळ्या सेवा पुरवण्यासाठी तुम्ही तत्पर होतात इथं माईक ची गडबड चाललेली होती तर माईक माझ्यापर्यंत नीट पुरत नव्हता मध्ये याचा अडथळा होता तर सरांनी एक वकील साहेबांनी एक डिझाईन बनवून एक व्यवस्थित असं इथपर्यंत माझा माईक येईल असं एक का फॅब्रिकेशन करून आणून बसवलं हे जे आसन आहे हे आसन मोठ्या हौसेने त्यांनी करून घेतलं निरपेक्ष भावनेने मंदिर तुम्ही चालवता आहात याच्यात काही शंका नाही आणि आपल्या उत्पन्नाचा काही भाग हा मंदिराकरताच खर्च करायचा असा ठरवून एवढं सगळं रिनोव्हेशन देखील केलं आणि हे अजून बरंच त्यांना शोभायमान करायचं आहे हळूहळू करून ते करणार आहेत असं त्यांनी मला सांगितलं. त्यांचा अपेक्षित खर्च ऐकून मी सर्व झालो. मला आता नीट आकडा सांगता येणार नाही पण तो माझ्या कल्पनेप्रमाणे काही लाखांच्या घरात निश्चित आहे. दहा ते 15 लाख रुपये त्यांना इथं खर्च करायचे आहेत आणि अजून चांगलं हे मंदिर करायचं आहे. आपण आपल्या स्वकष्टाने मिळवावं आणि देवाकरता म्हणून खर्च करावं अशा प्रकारच्या भूमिकेतून त्यांचं काम आहे. त्यांनी जे दुःख व्यक्त केलं मलाही असं वाटतं की गेले 3.5 वर्ष 4 वर्ष गणेशपुरम झाल्यापासून गणेशपुरमच्या उद्घाटनाच्या वेळेलाच वकील साहेबांनी येऊन माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले की फार चांगला हॉल झालेला आहे पण एवढा चांगला हॉल पाहून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण माझ्या पोटात गोळा आला म्हणाले. त्यांचे शब्द असे होते की आमच्या इथे आता प्रवचन हलतंय की काय असं मला वाटलं. तर मी म्हटलं आणि दरवर्षी मी तेच करत होतो की हे प्रवचन आपल्याला चालू ठेवायचं असं सांगत होतो. सरांनी सांगितलं तसं कधीतरी ती वेळ येते कदाचित लिहून ठेवली असेल असं म्हणू आपल्याला माहीत नसेल. तशी हळूहळू करून तेव्हा प्रवचनाच्या वेळेला मला आठवतं की एक फक्त इथं दुधाची गाडी यायची समोरची तेव्हा थोडासा बरण्या काढून ठेवण्याचा वगैरे आवाज यायचा बाकी ही अतिशय शांत गल्ली. माझ्या लहानपणापासून ही गल्ली मी पाहतोय अतिशय शांत. पण दिवसेंदिवस इथली गर्दी वाढते आहे रहदारी वाढते आहे पार्किंगचा प्रॉब्लेम होतो आहे विशेष करून कारने येणाऱ्या लोकांना. त्यामुळे मग लोक काही मंडळी जागा मिळवण्यातच 15-15 मिनिटं जायला लागली म्हणून येण्याबद्दल विचार करायला लागली आणि परत परत आम्ही जेव्हा जानेवारी ते डिसेंबर कार्यक्रम या डिसेंबर महिन्यात ठरवतो तेव्हा परत ही गोष्ट उद्भवते की ही प्रवचनं आता इकडे घ्यायला पाहिजेत खूप लोकांचं म्हणणं आहे. एवढंच कारण झालं बाकी काही कारण नाही. अपर्णाने सांगितलं तसं रामरायाची कृपा आणि तुमच्या सगळ्यांचा स्नेह आणि एक प्रकारचे वडीलकीचे आशीर्वाद घेऊन नवीन वास्तूमध्ये गणेशपुरममध्ये हे प्रवचन जाईल. हे प्रवचन महिन्यातून 3 वेळेला 3 बुधवार तिथं होईल असं सुरुवातीला मी ठरवलेलं आहे. या निमित्ताने जो स्नेह निर्माण झालेला आहे तो राहणारच आहे. कधीही निरोप ही कठीणच गोष्ट असते आणि आपण या वास्तूमध्ये या वातावरणात खूपच रुळलेले आहोत ही वस्तुस्थिती आहे. सर्वात शेवटी मी असं म्हणेन की इथं अनेक कार्यकर्ते म्हणून देखील काम करत होते अनेक लोकांशी संबंध आला जास्तीत जास्त शिस्त राखण्याचा असा प्रयत्न करत होतो पण त्यातून देखील काही कोणाचं जर काही चुकलं असेल तर एक कुटुंब या नात्याने इतक्या वर्षांमध्ये जर असं काही आणि कदाचित झालेलंही असेल आहे असं मी म्हणेन तर मोठ्या मनाने तुम्ही त्याबद्दल क्षमा करावी. अतिशय आनंदी, अतिशय शांत चित्तानी, प्रेमानी असं या वास्तूतून बाहेर पडताना, ही प्रवचन बाहेर पडताना माझ्या मनामध्ये जे भाव आहेत ते असेच आहेत. मी इथून आपल्या सगळ्यांची रजा घेत आहे. आपले संबंध तर कायम निर्माण झालेले आहेत आणि राहतील आणि ते तसेच वृद्धिंगत होवत अशी मी स्वामीजींच्या चरणी, रामरायांच्या चरणी प्रार्थना देखील करतो. हरि ओम तत्सत. हरि हरि. अपर्णा अपर्णा.
आपल्या या कार्यक्रमाची सांगता आता पसायदानाने होणार आहे आणि आपण सर्वजण मिळून पसायदान म्हणणार आहोत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो दे वांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाई अनवरत भूमंडळी भेटो भूभूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी तेथ मणे श्री विश्वेश्वराओ हा होई लदान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरो निसद्भावाची अंजुळी निया होया फुले विकळी अर्पिली आंग्रियुगली विश्वरूपाचा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
आपला कार्यक्रम संपलेला आहे. आज सगळ्यांनी मनोमन नमस्कार करायचे आहेत. जी साधक मंडळी या मंदिराच्या अवतीभोवती होती आणि त्यामुळं इथं सहज येऊ शकत होती अशा साधकांना गणेशपुरम हे तुलनेने थोडं दूर पडणार आहे हे मला मात्र सर्वस्वी मान्य आहे. पण त्याच्याकरता माझ्याकडं फारसा काही उपाय नाही असं मला वाटत. तसंही पाहायचं झालं तर खूप वर्ष आपल्याला या गोष्टीचा लाभ मिळाला आणि गंगेवर तहान भागवायला जायचं असेल तर गंगा जिथून वाहते तिथं जाणं क्रमप्राप्त आहे. तहानेचा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे हे अति टोकाचं बोलणं कदाचित असेल पण तसंच असतं. रहाटी तशीच आहे. आपल्याला गंगेवरच जाणं क्रमप्राप्त राहतं. जर प्रॅक्टिकल विचार केला तर खरंच बसच्या सोयी रिक्षा मिळणं न मिळणं या अडचणी आहेत. पण त्याकरता या साधकांची जी गैरसोय होते आहे त्याच्याकरता मला खरंच वाईट वाटतं याच्यात काही शंका नाही. पण मार्ग निघेल असं मला वाटतं. ज्यांना येणं शक्य आहे अशा साधकांनी तिथं यावं असं मी सुचवेन. महिन्यातून 3 वेळेला 1 तास अर्थात तसं तुम्हाला जमेल असं मला वाटतं आणि जमवावं असं माझा सल्ला देखील आहे. हरिओम.